श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय चाललेला आहे। 18व्या अध्यायातील 58व्या श्लोकाचं निरूपण आपण ऐकलं। त्यात देवानी सांगितलं की पहिल्यांदा तू मच्चित्त हो, म्हणजे माझ्या चित्तात, चित्तामध्ये मला उतरव आणि माझ्यामध्ये प्रवेश कर। क्रमयोगाने माझ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुझी सर्व सुखदुःख, जन्ममरण यापासून होणारे जे सगळ्या प्रकारचे त्रास आहे ते मी सगळे संपवून टाकेल। आणि जर का तू अहंकारामुळे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करशील तर तुझा नाश सुनिश्चित आहे। आता इथपर्यंत या 58व्या श्लोकामध्ये सांगण्यात आलं। आज आपण 59वा श्लोक घेणार आहे आणि 59व्या श्लोकामध्ये हा पुढचा भाग येईल की जर तू ऐकलं नाही तर तुझं काय होईल, तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात हे या 59व्या श्लोकातून आपल्याला कळणार आहे। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय।
यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्येश व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्षति।
अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असा जो तू विचार करीत आहेस तो तुझा निश्चय हा व्यर्थ आहे, कारण तुझा क्षात्र स्वभाव तुला युद्ध करायलाच लावील। आता इथे तुम्हा सर्वांचं लक्ष पहिल्या अध्यायाकडे घेऊन चालू। पहिल्या अध्यायामध्ये ज्या जिथे अर्जुन विषाद योग झाला होता, त्या अर्जुन विषाद योगानंतर जेव्हा दुसरा अध्याय सुरू झाला आणि सांख्यशास्त्राची गोष्ट जिथपासून सुरू झाली, जिथे जे श्लोक आले होते, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्या पूर्ण शोषयती मारुतः। आत्मा काही केल्याने मरत नाही, त्याला कुणी मारू शकत नाही, त्याला कुणी जाळू शकत नाही, त्याला कुणी ओलं करू शकत नाही, वाऱ्याने तो सुकून जाऊ शकत नाही, या सर्व गोष्टी जिथे आल्या होत्या त्या ठिकाणी अर्जुनाने वेगवेगळे प्रश्न निर्माण केले होते आणि निरनिराळ्या प्रकारची वकालत करून देवाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला होता की कशा प्रकारे ही युद्धाची भूमिका योग्य नाही, युद्धाने आपला नाशच होईल, आपला कुळ नाश होईल, वर्णसंकर निर्माण होतील आणि या पूर्ण कुळाचा नाश करण्यासाठी मी जिम्मेदार राहील, म्हणून मी हे युद्ध करणार नाही असे बोलून अर्जुनाने शस्त्र खाली सोडले होते। तर त्यावर हा सर्व सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग ह्या सर्व गोष्टी झाल्यात, प्रकृती पुरुषाचा विचार झाला, क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार झाला, गुणांचा विचार झाला, नाही का, सात्विक बुद्धीचा विचार झाला, दैवी आसुरी संपत्तीचा विचार झाला आणि शेवटी देव काय म्हणतात, अहंकाराचा आश्रय करून तू जर म्हणशील की मी युद्ध करणार नाही, यद अहंकार माश्रित्य न योत्स्य इति मन्यसे, की मी हे युद्ध करणार नाही असा विचार करशील मनात, तो तुझा हा विचार व्यर्थ होईल, मिथ्या होईल। मिथ्येश व्यवसायस्ते, मिथ्येश व्यवसायस्ते, कारण तुझा व्यवसाय क्षात्र व्यवसाय आहे, तुझा हा क्षात्र स्वभाव तुला युद्ध करायलाच लावेल, प्रकृतीस्त्वाम नियोक्षती, म्हणून तू जो विचार करतोय की मी युद्ध करणार नाही, अल्टिमेटली कॉन्सिक्वेन्सेस हेच होणार आहे की तुला तर युद्ध करावंच लागणार आहे, मग तू उठ ना, गुण्यागोविंदाने युद्ध कर, असा या श्लोकाचा आशय आहे।
पथद्वेषया पोषी ज्वरू का दीपद्वेषियांधकारू विवेक द्वेषे अहंकारू पोषुनी जैसा स्वदेहानाम अर्जुनु परदेहानाम स्वजनु संग्रामानाम मलीनु पापाचारू जियामती आपुलिया तिघा तीन नामे यया ठेवनिया धनंजया न जुंझे ऐसा।
पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवितो, एखाद्याने म्हटलं की मी पथ्य पाळत नाही, औषध घेईल पण पथ्य पाळणार नाही, तर मग ते औषध अंगी लागत नाही आणि तो आजार बरा होत नाही। आजार बरा होण्यासाठी औषध घेणे तर आहेच, पण पथ्य पाळणे पण तितकेच गरजेचं आहे। तर पथ्याचा द्वेष करून चालायचं नाही, किंवा दिव्याचा जर कंटाळा केला तर अंधकार वाढतो, त्याप्रमाणे विवेकाचा जर द्वेष केला तर तो विवेक अहंकाराला वाढवतो, आणि अहंकार वाढवून आपल्या देहाला अर्जुन नाव देतोस, दुसऱ्याच्या देहांना माझे नातलग समजतोस असे नाव देऊन तू युद्धाला वाईट आणि पापकारक कृत्य आहे असे समजतोस। अर्जुना, अशा या आपल्या तल्लख बुद्धीने या तिघांना तू तीन नाव ठेवलीस, स्वजनानाम अर्जुनु आणि दुसऱ्यांना काय स्वजनु आहे ना, स्वदेहानाम अर्जुनु परदेहानाम स्वजनु संग्रामानाम मलिनु, युद्धाला खराब म्हणतोस तर युद्धालाही नाव ठेवतोस, स्वतःलाही नाव ठेवतोस, आपल्या नातेवाईकांनाही नाव ठेवतोस, तर तिघांना तीन प्रकारची नाव ठेवतोस आणि एक्सक्यूज काय दाखवतो त्यातून, आपल्या मताप्रमाणे वाटेल तसं इंटरप्रिटेशन काय करतो की मी युद्ध करणार नाही। तर ही तर अवहेलना आहे, ही तर तुझी कमजोर बुद्धी आहे। स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु, म्हणजे मी तर अर्जुन आहेच पण जे दुसरे आहेत तेही माझेच आहे, अरे मग कशाला आला इथे युद्ध करायला।
जीवा माझी निष्टंकू करीसी जो आत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा आणि मी अर्जुनु हे आत्मिक यया बधू करणे हे पातक हे माया वाचुनी तात्विक काही आहे आधी झुंझार तुआ होवावे मग झुंझावया शस्त्र घ्यावे कान झुंझावया करावे देवांगण म्हणून न झुंझणे मनसी ते वायाणी ना मानू लोकपणे लोकदृष्टी तरी न झुंझे ऐसे निष्टंकिसी जे मानसे ते प्रकृती अनारिसे करवीलची।
जो अंतकरणामध्ये तू पक्का निश्चय करशील तो निश्चय तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करील। म्हणजे काय म्हणतात देव, की तू जर मनात विचार केला की स्वजना नाम अर्जुनु आणि परदेहा नाम स्वजनु, की जे अपोजिशनमध्ये उभे आहेत माझ्या विरोधात उभे आहेत ते सगळे माझे आप्त आहेत, ते माझे कुटुंबी आहेत, माझे नातलग आहे, असा जर तू जास्त भाविक होऊन द्रवित होऊन विचार करशील तर तो तुझा नैसर्गिक स्वभाव व्यर्थ करील। तुझा हा निर्णय तुझा नैसर्गिक स्वभाव तो फिरवायला लावेल। जीवा माझी निष्टंकू करीसी जो आत्यंतकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावची तुझा। तुझा नैसर्गिक जो स्वभाव आहे क्षत्रियाचा, क्षत्रिय धर्माचे गुण जे सांगितले होते ते सर्वच्या सर्व गुण अर्जुनाच्या ठिकाणी होते, आणि अर्जुन हा शुद्ध क्षत्रिय असल्यामुळे देव त्याला परत परत आठव करून देत होते की हे अर्जुना, तुझा क्षात्र स्वभाव, तुझा क्षात्र धर्म तुझ्याकडून हे युद्ध करविलच करविल, तू हो म्हण किंवा नाही म्हण, पण तुला हे युद्ध करणे आहेच. आणि मी अर्जुन हे माझे सर्व नातलग यांचा वध करणे हे पाप, ही जी काल्पनिक भ्रांती आहे ना, याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे का? जर तुझ्या अपोजिशनमध्ये ते उभे आहेत, तुझ्या विरोधात शस्त्र घेऊन उभे आहे, ते काही बांगड्या भरून आलेले नाही आहेत, ते तुझ्याशी युद्ध करायला आलेले आहेत. तुला जर वाटत आहे की ते तुझे आप्तेष्ट आहे, तर त्यांना तसं वाटत नाही आहे, मग तुला एकट्याला वाटून चालेल का? त्यांनी जर शस्त्र उचललीत तर त्या शस्त्राचा निषेध आणि निरोध तुला करायलाच लागेल. म्हणून तुझा क्षात्र स्वभाव हे युद्ध करविलच, याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काहीच तथ्य नाही. आणि मी अर्जुन हे आत्मिक जया वधू करणे हे पातक, यांचा वध करणे हे पाप होईल, हे माया वाचूनी तात्विक काही आहे? हे फक्त माया आहे, याला काही अर्थ नाही. अगोदर तू लढणारा ठरावास, आधी झुंजार तू होवावे. झुंजार हो, लढवय्या हो, क्षत्रिय हो, अगोदर तू लढणारा ठरावा आणि मग लढण्याकरिता शस्त्र घ्यावे अथवा न लढण्याची शपथ घ्यावी. म्हणून लढणार नाही असे जे तू म्हणतोस ना, ते तात्विकदृष्ट्या व्यर्थ आहे, त्याला काहीच अर्थ नाही. अथवा जगाप्रमाणे लोकाच्या दृष्टीने देखील तू लढणार आहेस असे जर घटकावर मानले, तरी मी लढणार नाही असा जो तू मनाने निश्चय करीत आहेस ना, तो निश्चय तुझा क्षात्र स्वभाव उलटा करविलच. मिथ्येष व्यवसाय असते, तुझा व्यवसाय आहे तो तुझा स्वभाव आहे. मिथ्येष व्यवसाय असते प्रकृतीस्त्वा नियोक्षती, तुझा शास्त्र स्वभाव प्राकृतिक रूपाने तुझ्याकडून हे युद्ध करविलच करविल. म्हणून तू हा जो मनात भाव धरलेला आहे की हे माझे नातलग यांच्यावर मी शस्त्र धरणार नाही, आणि यांच्यावर जर शस्त्र उचलले उगारले तर यात माझ्या कुटुंबाचा नाश होईल, किंवा इतर ज्या ज्या गोष्टी तुझ्या मनात तुझ्या हृदयात येत आहे त्या गोष्टींचा इथे काही अर्थ नाही, हा युद्धाचा प्रसंग आहे, म्हणून तू उभा हो, उठ आणि लढाई कर. आता अर्जुन तर तिथे कोपऱ्यात बसलेला होता, पण हे सगळं भाषण त्यांनी ऐकलं. 17व्या अध्यायापर्यंतचं 18व्या अध्यायाच्या शेवटापर्यंतचं सगळं आध्यात्मिक भाषण त्याने ऐकल्यानंतर त्याला हळूहळू त्याच्या मनामध्ये हे ठसलेलं होतं की हे सगळं जग मिथ्या आहे, मी एक पवित्र आत्मा आहे, मला या गोष्टीशी काही संबंध नाही, त्या गोष्टीशी काही संबंध नाही. तर आत्मा म्हणून तो गपचूप बसला असता, पण देवाला त्याच्या ठिकाणचं क्षत्रियत्व जागृत करायचं होतं. म्हणून आता शेवटी ग्रंथसमाप्तीच्या वेळी किंवा त्या रणांगणामध्ये भगवद्गीतेचा उपदेश शेवट होताना परत त्याला शुद्धीवर आणायचं होतं. तो ते अध्यात्म ज्ञान ऐकून बधीर झाला होता, बेशुद्ध झाला होता. आपण स्वतः जेव्हा हे निरूपण ऐकतो तर आपणही निर्विचार होऊन जातो, पूर्णपणे आपण याच्यामध्ये समर्पित होऊन जातो, डिझॉल्व होऊन जातो. जर आपली अवस्था अशी असेल तर ते तर श्रीकृष्णाच्या मुखातून आलेले उद्गार अर्जुनाच्या कानात पडत होते. अर्जुनाला त्या क्षणी कसं वाटलं असेल? अर्जुन हा पूर्णपणे गार होऊन गेलेला असेल, त्याला करायला काही कामच उरलेले नसतील, आता मला काय करावं हे त्याला कळत नसेल. तर अशीची अर्जुनाची अवस्था, ज्या अवस्थेमध्ये तो अद्वैत आनंदाचा उपभोग घेत होता, त्या अद्वैत आनंदाच्या उपभोगातून त्याला जाग करायचं होतं देवाला. आणि म्हणून हे जे शेवटले श्लोक आहेत, देव समारोप करताना अर्जुनाला हळूहळू शुद्धीवर आणत आहे, जेणेकरून तो अर्जुन उभा होईल आणि अर्जुनाच्या हातून देवाला युद्ध करून घ्यायचं आहे. आणि ते अर्जुन युद्ध करण्यासाठी एक क्षत्रियाच्या पद्धतीने तो युद्ध करून त्या युद्धामध्ये तो भाग घेण्यासाठी त्याला जागृत करायचं आहे. म्हणून देव परत परत ही वाणी बोलत आहे. 59वा श्लोक आज 18व्या अध्यायाचा समाप्त झाला. आपण इथे थांबूया आणि उद्या 60वा श्लोक, या 18व्या अध्यायाचा 60वा श्लोक आपण उद्या घेऊ.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.